chinimandi.com पॉडकास्ट।
राज्यात 56 साखर कारखान्यांकडून FRP देणे बाकी। राज्यात 195 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे। या कारखान्यांनी गाळप केलेल्या 952.11 लाख मेट्रिक टन उसाचे FRP नुसार 23,293.82 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे होते। आता यंदाचा साखर हंगाम सुरू होण्यास काहीच दिवस राहिले आहेत, पण अजून मागील वर्षीची थकबाकी भागवण्यात आलेली नाही। त्यातही एकट्या सोलापूर जिल्ह्यात 14 कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 151.75 लाख रुपये देय आहे। शेतकऱ्यांचे पैसे थकवण्यात सोलापूर जिल्ह्याची आघाडी आहे। राज्याच्या 93 कोटी थकबाकीपैकी सोलापूर जिल्ह्याची थकबाकी 152 कोटी रुपये आहे। मागील वर्षाची शेतकऱ्यांची देणी कारखान्यांनी आजतागायत भागवलेली नाहीत। थकबाकी भागवण्याचे काम अजूनही सुरूच आहे। राज्यातील 139 साखर कारखान्यांनी FRP नुसार शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे, पण 56 कारखान्यांनी अद्यापही 397.96 कोटी रुपये थकवले आहेत। साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मार्च एप्रिल महिन्यात FRP थकविणाऱ्या कारखान्यांवर RRC नुसार कारवाई सुरू केली होती, मात्र साखरेचे दर घसरल्यानंतर शासनाने साखर विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची कारखानदारांना सवलत दिली होती। साखर आयुक्त गायकवाड म्हणाले की साखर कारखानदारांनी 98.38% FRP दिली आहे, 1.71% FRP देणे राहिले आहे। संपूर्ण FRP देण्यासाठी प्रशासकीय कारवाई सुरू आहे। काही कारखान्यांवर RRC ची कारवाई केली होती। शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम देण्यासाठी कार्यवाही केली जाईल। सोलापूर जिल्ह्यातील आदिनाथ 2.34 कोटी, भीमा टाकळी सिकंदर 13.30 कोटी, सिद्धेश्वर 42.32 कोटी, सहकार महर्षी शंकरराव मोहिते 11.20 कोटी, श्री विठ्ठल गुरसाळे 5.79 कोटी, विठ्ठलराव शिंदे 13.43 कोटी, श्री मकाई करमाळा 7.76 कोटी, संत कुर्मदास 4.51 कोटी, लोकनेते बाबूराव अण्णा पाटील 7.74 कोटी, जकराया शुगर 4.98 कोटी, युटोपियन शुगर 2.56 कोटी, गोकुळ शुगर 11.98 कोटी, मातोश्री लक्ष्मी शुगर 12.67 कोटी, सीताराम महाराज खर्डी 10.58 कोटी रुपये आदी कारखान्यांची देणी बाकी आहेत।